झाडामागे चंद्र झोपला ग बाई.
झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला.